प्रभू आपल्याला याद करतोय ने स्वर्ग म्हणे तेजहारी राहू अशी आपल्या हारी आशा राखतोय जहा आपले मरुतही तहा तो आपल्याला जठ आपले हमेशा सुखी होऊ तठ घेऊन जातोय इच्छा राखतोय परंतु आपले पाप कर्म खाल भरपूर राहू आपले खराब कर्म हमेशा करतोही प्रभू खराब कर्मला पापांना दूर करतोय तो सांगतोय का जे पाप करतात त्यांना शिक्षा कराय पाहिजे ते जहा मरत तहा ते नरक म्हणे जातात ने जातील हे नरकचा परिणाम भयंकर दुखवाळाने इष्ट जसा कष्ट आहे परंतु प्रभू धरतीवरतचे बद्दी लोकांना याद करतोय दया करतोय ते दुखी होत अशी इच्छा यांची होज नाही पापाची ही शिक्षातून त्यांना बचवाय हमेशा प्रभू इच्छा राखतोय हे कारण साठी त्याही पोतेच्या पोऱ्या प्रभू इसू ख्रिस्तल हे दुनिया मनी दवडला पोतेचे वाणूक त्याचा जन्म होईला ने आपल्यांचे वाणूक माणसाचे रूपी मोठा झाला परंतु तो खूपच दयाळू होता ने तो कोई दिस काही पण खराब काम करत नाही होता तहा मग वधस्तंभवर मरायसाठी पोतेचा जीवन दिला तठ आपले करता बद्यांचे साठी त्याला जाते शिक्षा दुःख भोगवला प्रभू सांगतोय का ज्या बदे इसू ख्रिस्तल मानतीत विश्वास राखतीत त्या नरक मध्ये दंड दुःख भोगवतील नाही कसं का इसू तेहनल याद करतोय ने तेहनचे साठी तो मरण स्वीकारला मरून पामला मग तो सजीवन झाला कसं का तो प्रभू होता मांगली करून तो पासा स्वर्ग म्हणून गेला नरकचे दुःख तून तुम्ही बचाय मांगता इसूला प्रार्थना करा तो जीवता आहे ने तो तुमांच्या ऐकील त्याला सांगा का प्यारा दयाळू प्रभू इसू मी पापी आहू ओळ्यान मी खूप निराश दुखी आहू कृपा कर दया कर मला माफी दे माझ्यासाठी जीव दिलास तुझा मी आभार मानतोही माझ्या हृदयातून बदल पाप दूर करणे मला बेस बनाव जहा हे प्रमाणे प्रार्थना करता तहा प्रभू इसू तुमचे हृदयातून पाप घेऊन घेईल तहा मग तो तुमच्या हारी राहील त्याच्या पुतेचा पवित्र आत्मा तुमचे अंदर ठेवील काही पण खराब कामा नाही कराय तो तुम्हाला मदत करील इसूची हर हमेशा प्रार्थना तुम्ही करून सकता कोई पण समयल प्रार्थना करून सकता ने तो तुम्हाला मदत करून सकील कसे का तेहेंच्या तुमचे साठी दया आहे हाचा प्रभू शिवाय तुम्ही प्रार्थना करसाल नोका कोई दिस तुम्ही भेव राखसाल नोका कसे का प्रभू तुमचा रक्षण करील जहा तुम्ही मरण पामसाल तहा हे धरतीवरून सिद्ध स्वर्ग मनी जासाल आजच जीवन सुधारायसाठी तयार रहा प्रभूना सांगेल आहे का तुम्ही इसू मनी ही वाट खूप कठीण आहे सहेली नाही मळ प्रभूचे जवळचा हा मार्ग तुम्ही केवी रीते गवसून सकसाल ही वाट एजी आहे इसू ख्रिस्त मनी विश्वास राखा तुमचे पाप कबूल करा तर जरूर तुम्हाला प्रभू इसू साचे मार्गल वाटल घेऊन जाईल
सलाम जीवाबाई
सलाम
माझ्या मित्र मी तुम्हाला काही सांगाय मांगू तुही प्रभूच्या बायबल सांगतोय का पापाच्या फळ मरण आहे जे पाप करतात ते मरतील आपला प्रभू हो पवित्र आणि न्याय प्रभू आहे जहा आपलं पापने आपले भूलचा परिणाम नाही तहा ते आपल्यानलं नरकमनी कायमच कशा दौडतात शैतान आपले जेवळ येतोय ने आपल्यापाशी पाप करवतोय तर काय तेजी शिक्षा तिला नाही भोगवाय म्हणिये तेजी शिक्षा काय तिला नाही मिळाय पाहिजे
आपला प्रभू हो न्याय प्रभू आहे हे कारण साठी त्यांना आपल्यानलं असं बनवलं आहेत का ओळ्यान आपले बेस का नाही बेस पसंत करून सकू पहा आपले खराब करायचा विचार राखू तर बेस करायसाठी तो आपल्यांवर बळजबरी करत नाही तशी येणा वाट पण बनावेल आहे का पहा आपले बेस करायचा विचार राखू तर आपले खराब कराय नाही पड असं पण आहे
असा कसे काय असा नाही का शैतान खराब काम करवायसाठी आपल्यांना फसवतोय
शैतान खरेखर प्रभूचा दुश्मन आहे ने तो हमेशा त्याला सतावाय आपल्याला काबू मनी घ्यायसाठी प्रयत्न कोचिस करतोय ने प्रभूची वाटथून आपल्याला दूर करील ने एक दिस प्रभू त्याला ने तेजे त्याला सतावाय ते बद्यानला इस्ताचे भट्टे मनी जागा मनी टाकील, शैतानला त्याची शिक्षा जडील, पण आपल्याला शैतानला सरखावायची कोई जरूर नाही मळ. आपले त्याला चोखी ना पाडून दिया, आपले स्वतंत्र आहू, त्याचे बोल झुट पाडून सकू. पहा आपले प्रभूना दाखवेल वाटल चालायचा प्रसन्न करू, तहा तो सांगतोय मी तुमचे पाप धुवून टाकीन, तुमचे अंदर मी नवा हृदय थोवीन. हे बेस हृदय खाल आपल्याला कोदिस पाप करायची इच्छा होईल नाही. आपले शैतानचे मांगले करून जावज नाही. प्रभूचा बायबल सांगतोय का, आजच तुम्ही प्रसन्न करा का, कोणाची सेवा करायची. दरेक माणसाही पोतेची प्रसंगी कराय पाहिजे. आपले धारो तर प्रभू का शैतान दोन्यातून एकला प्रसन्न करू, दोन्याला एक हारे प्रसन्न करू ना नाही सज्जन. पहा आपले पाप करू तू, ही आपले दोस्तारांची का दुश्मनांची भूल नाही, शैतानची पण भूल नाही. आपले हृदयचे इचार ना पाप येतोय. पापातून बचवायसाठी एकच वाट आहे, ती ही आहे प्रभू जे तुम्हाला नवा हृदय दिया इचार करतोय ते मिळवाय. प्रभू इसो सांगतोय मी त्यांचे हृदयचे वर्त माझं कायदा नियम लखीन, तहा अशी माणसा प्रभूला खुश करायला प्रसन्न करतील.
हे नवा जीवन कोणी कसा करून मिळवून सकील. प्रभू तर खूप मोठाने खूप पवित्र आहे, ते जे संभू कसा करून जाव.
प्रभू मोठाने पवित्र आहे,